आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भटक्या जमाती आणि विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वाशिम इथं प्रतिपादन. पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचं केलं उद्घाटन. मुंबई महानगरपालिकेमध्ये 300 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळं निर्माण होत असून अटल सेतू, कोस्टल रोड, भुयारी मार्ग या प्रकल्पामुळे वाहतुकीचा वेळ वाचत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ठाणे इथं प्रतिपादन. भारताची राज्यघटना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक असल्याचं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं कोल्हापुरात प्रतिपादन. आणि आशियातील पहिला 4-स्तरीय वाहतूक असलेला एलआयसी ते ऑटोमोटिव्ह चौकपर्यंतच्या डबल डेकर उड्डाण पुलामुळे कामठी आणि छिंदवाडा रोडवरील वाहतूक होणार सुरळीत आणि अपघातमुक्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. भटक्या जमाती आणि विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम इथं केलं. सरकारचा प्रत्येक निर्णय आणि धोरण विकसित भारताला समर्पित असून शेतकरी हा आमच्या धोरणाचा प्रमुख पाया आहे असंही मोदींनी नमूद केलं. सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्रातील वाशिमच्या पोहरादेवी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बंजारा समाजाचा समृद्ध वारसा दाखवणाऱ्या वाशिम येथील पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं. या 4-मजली संग्रहालयात बंजारा वारसा त्यांच्या नेत्यांच्या आणि चळवळींच्या पोर्ट्रेटद्वारे ठळकपणे मांडणाऱ्या 13 गॅलरी आहेत. समुदायाची संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्यासाठी त्यांनी संग्रहालयाला भेट देण्याचं आवाहन केलं. भटक्या विमुक्तांचा विकास करण्याच्या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकारांनी घेतलेल्या पुढाकारांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.
साथियो, एनडीए की केंद्र सरकार ने ही घुमंतू अर्ध घुमंतू समुदाय के लिए कल्याण बोर्ड का गठन भी किया है. इस समाज के सांस्कृतिक पहचान को सही सम्मान मिले इस दिशा में भी बीजेपी सरकार और एनडीए सरकारें लगातार काम कर रही है. विकास की गति तेज करने के लिए यहां राज्य सरकार ने संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धि अभियान भी चलाया है.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 18व्या आणि राज्य शासनाच्या प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधानांनी आज केलं. तसंच कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 1,920 कोटी रुपयांचे 7,500 अधिक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणाऱ्या 19 मेगावॅट क्षमतेच्या 5 सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोल्यातील जलालाबाद, बुलढाणा येथील पळशी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हे सौर प्रकल्प आहेत. हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारायला मदत करणाऱ्या 411 ग्रामपंचायतींना पंतप्रधानांनी 20,55,00,000 रुपये विकास निधी दिला. त्यापूर्वी बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन त्यांनी केलं. बंजारा संस्कृतीत नगाऱ्याला विशेष स्थान असल्यानं पंतप्रधानांनी स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला. पंतप्रधानांनी यावेळी जगदंबा देवी आणि सेवालाल महाराज आणि रामराव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसंच बंजारा समाजातल्या मान्यवरांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या विविध योजनांमध्ये सिंचन प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले असा आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचं वितरण केलं. तसंच ही योजना महिला सक्षमीकरणाला बळ देत असल्याचं सांगितलं. लाडकी बहीण योजना बंद करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. राज्य सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आपलं सरकार हे लाडकं सरकार झालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आजचा दिवस आनंदाचा असून सुवर्ण अक्षरात लिहून ठेवायचा आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी इथं उभी राहिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पोहरागडला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यावेळी बोलताना बंजारा समाजाच्या हितासाठी विविध मागण्या केल्या. मुंबई महानगरमध्ये 300 किलोमीटर लांबीचे मेट्रोचं जाळं निर्माण होत असून अटल सेतू, कोस्टल रोड, भुयारी मार्ग या प्रकल्पामुळे वाहतुकीचा वेळ वाचत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ठाणे इथं केलं. महाविकास आघाडीनं मुंबई मेट्रोचा प्रकल्प रखडत ठेवला असा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला. ठाण्यात 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी आज पंतप्रधानांच्या हस्ते ठाणे शहरातील बोरीवडे मैदानात झालं, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे वर्तुळाकार मेट्रो आणि मुंबईत घाटकोपर जवळच्या छेडा नगरपासून ठाण्यातल्या आनंद नगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारित भागाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. याशिवाय नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकास कामांचा पहिला टप्पा, ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं. बीकेसी ते आरे दरम्यानच्या मेट्रो 3 उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते मेट्रोतून प्रवासही करणार आहेत. प्रवासादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी विद्यार्थी आणि कामगार यांच्याशी संवाद साधतील. याशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. अमरावती बेलोरा विमानतळ भूमिपूजन उद्घाटन दिवाळीच्या पर्वावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. यामुळे लवकरच अमरावतीकरांना बेलोरा विमानतळावरून 72 सीटर विमानाची सोय उपलब्ध होणार आहे. या अनुषंगानं बेलोरा विमानतळाची सर्व अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी संपूर्ण विमानतळाची पाहणी करून त्या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंग, रनवे, रस्ते यासह इतर सर्व सोयी सुविधा इत्यादी कामासंदर्भात पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिशानिर्देश दिले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक म्हणजे भारताची राज्यघटना आहे असं सांगून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही संविधानाची विचारधारा महाराष्ट्राच्या मातीनं जनतेनं घडवली आहे असं आज कोल्हापूर इथं सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यात कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते.
ये राजनैतिक लढाई नहीं है, ये विचारधारा की लढाई है, ये कॉन्स्टिट्यूशन संविधान की लढाई है और इसके अंदर संविधान के अंदर शिवाजी महाराज जी हैं, उनकी आवाज है, उनकी सोच है, उनकी विचारधारा है.
शिवरायांनी ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढा दिला त्यासाठी आज आपण उभे राहिलो नाही तर पुतळा उभारणं निरर्थक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. शिवरायांच्या विचारधारेचं राज्यघटनेचं रक्षण करण्याचं आवाहन त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं. त्यानंतर कोल्हापुरात झालेल्या संविधान संमेलनात राहुल गांधी यांनी संविधानाचं रक्षण करायचं असेल तर सर्वात आधी आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि लोकसभा आणि राज्यसभेत जातनिहाय जनगणनाही मंजूर करू अशी घोषणा केली. जे देशात नाही, आशियात नाही, ते नागपूरमध्ये आहे असं सांगून अजनी चौक ते एअरपोर्ट हा डबल डेकर उड्डाण पूल, पूर्व नागपूरच्या पारडीमध्ये असणारा डबल डेकर पूल आता नागपुरातील हा तिसरा, एलआयसी ते ऑटोमोटिव्ह चौकपर्यंत असलेला डबल डेकर पूल हा आशियातील 4-स्तरीय वाहतूक असणारा पहिला डबल डेकर पूल ठरला असून या पुलामुळे कामठी आणि छिंदवाडा रोडवरील वाहतूक सुरळीत तसंच अपघातमुक्त होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं. स्थानिक एलआयसी चौकामध्ये आयोजित या उड्डाण पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटणकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, महामेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी प्रामुख्यानं उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी यांनी या उड्डाण पुलाच्यासाठी भूसंपादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान लेखा शीर्षामध्ये निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसंच भूसंपादन अवघड काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांचे देखील त्यांनी आभार मानले. या पुलाला सदरला जोडण्याबरोबरच केंद्रीय रस्ते निधीतून कामठी रोड हा सिमेंट कॉन्क्रीटचा करू असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
इसी फ्लाईओवर को सदर के तरफ एक एंट्री देने के बारे में मांग हुई है, उसका डिजाइन हमारे मेट्रो के अधिकारी जो है उन्होंने तैयार किया है और उसके साथ ये पूरे रोड को मैं सेंट्रल रोड फंड में से ये सीआरएफ में इसको अल्ट्राटेक व्हाइट टॉपिंग करके जहां तक कामठी रोड जाता है वो पूरा कॉन्क्रीट का रोड, फुटपाथ और लाइट लगाकर उसको अच्छा बनाने का काम मैं अपने डिपार्टमेंट से करूंगा.
महामेट्रो आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पूर्ण केलेल्या आणि 897 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाण पुलामध्ये केवळ डबल डेकर पुलाचा खर्च 573 कोटी रुपये आहे. ही रचना उड्डाण पूल आणि मेट्रो मार्गाला जोडून 4-स्तरीय वाहतूक व्यवस्था तयार करते। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। भटक्या जमाती आणि विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्रीय सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम इथं केलं। पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचं केलं उद्घाटन। मुंबई महानगरमध्ये 300 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळं निर्माण होत असून अटल सेतू, कोस्टल रोड, भुयारी मार्ग या प्रकल्पामुळे वाहतुकीचा वेळ वाचत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ठाणे इथं प्रतिपादन। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।